कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तुमच्यासोबत आता मी खेळणार आहे एक रॅपिड फायर राऊंड. ओके, सयाजी सरांनी डोळे वेळे दाखवले की आपल्याला लय भीती वाटते बाबा. ओके, पण सर मला सांगा, घरात, कारण तुमची पर्सनॅलिटी अशी असल्यामुळे, घरात कोणाचा दरार आहे?
बायकोचा.
ऐकताय, कितीही तुम्ही विलेनिश रोल करा, कितीही मोठे करा, घरात तुम्ही मांजरच असता. बायकोचे बोलणे जनरली कोणत्या गोष्टीवरून खाता?
अस्वच्छता, टापटीपणा आणि वेळेचं महत्व.
एक गोष्ट जी आज पहिल्यांदा बोललात,
दरार.
एक फॅन मोमेंट की कोणीतरी मोठ्या कलाकाराने येऊन तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिलं किंवा पाठीवर थाप मारली असा एखादा क्षण?
पु ल देशपांडेंनी झुलवत काम केल्यानंतर मला 5 वेळा सांगितलं, तू चांगलं काम करतोय, खूप चांगलं काम केलं. तर मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही मला 5 वेळा सांगितलं, अरे तू भेटल्यावर मला सुचतच नाही दुसरं काय म्हटलंय.
नाही,
आई ही माझी, माझ्या मते तिनं शिक्षण घेतलं नसलं तरी फार हुशार आहे. मी तिला विमानातनं मद्रासला घेऊन गेलो, तिनं पहिल्यांदाच विमान बघितलं, 5-स्टार हॉटेल, आणि ती अशी लाल कार्पेटवरनं चालत येते आणि ती म्हणते की तुझे बाबा आज असायला पाहिजे होते. आणि मग आम्ही रूममध्ये जातो आणि आंघोळीला जातो तर तिथं टब असतो, तर ती म्हणते अरे इथं काय कधी बादली नाही आंघोळ करायला? तर मी म्हटलं अगं हे बघ हा टब आहे ना, असं पाणी सोडायचं, हे असं दार लावायचं, नुसतं ढकललं की लागतं ते असं, आणि हे असं करायचं नाही, इथं असं आणि आंघोळ करायचं. तर ती म्हणते काय मस्त येवे मी त्या ढावात बसायला. आणि 2 बादल्यात आंघोळ होती, तिथे 15 बादल्या फुकट व्हायला घालवायच्या. अकला नाही तुम्ही, तुम्हाला एवढं पाणी वाया घालवता? तर म्हटलं किती ग्रेट बोलली आहे, पाणी असं व्हायला घालवतो त्याच्यापेक्षा हे केवढं मोठं आणि स्ट्रॉंग असं सांगणार.
एक डायलॉग जो तुम्ही आज माझ्यासाठी म्हणाल.
आपण आपले बरे आहोत तिथे खरे.
एक शब्द जो तुम्ही नेहमी बोलता.
शिवी गपे असं असेल फरतर.
एक पुस्तक जर तुमच्या आयुष्यावर किंवा तुमच्या ह्याच प्रवासावर जर एक पुस्तक छापण्यात आलं, त्याचं नाव काय असेल, त्याचं टायटल काय असेल?
तुंबारा.
तुंबारा. तुंबाराचा अर्थ काय सर?
तुंबारा हा प्रकाश होळकरच्या कवितेतला शब्द आहे. कालच तर सुरू झाला पावसाळा आणि एका रात्रीत कशी तयार झाली वावरभर वारुळे, नुसत्याच शेणामातीच्या वासानं एवढी भुई पोखरून वर येत असेल का किड्या मुंग्यांची रांगच्या रांग. जगण्यासाठी सगळाच उतावळेपणा एकवटून येतो, मग पूर ओसरून गेला तरी उरात कशाचा तुंबारा दाटून राहतो. तुंबारा म्हणजे तुंब, तुंबलेलं पाणी साठलेला फुगारा. तर तो फुटून गेल्यानंतर सुद्धा काय राहतं, तो तुंबारा. आणि मी जे नाटक लिहिलं आहे त्याच्यात सगळं हे जीवनाचं सगळं असं आहे, म्हणून तुंबारा.
ओके, लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तुम्ही कोणत्या क्षणाला म्हणाल?
ज्या दिवशी मी तुंबारा लिहायला घेतला असेल ते तो क्षण असावा.
ते अजून यायचं आहे ना? आणि
नाही, ते लिहून झालंय, पण तेवढा काळ आहे जो माझ्या आयुष्यातला परफेक्ट लिहून झाला, तो म्हणजे मला मलाच माहिती नाही कसा झाला तो.
आणि आजच्या या इंटरव्ह्यू मधली तुम्हाला आवडलेली एक गोष्ट कुठली?
तुझं बोलणं इतकं लढीवाळ, इतकं ओघवतं, इतकं सुंदर, इतकं चांगलं आहे, ते मला खरंच नेहमीच आवडतं. आणि मी असं विचार करतो की इतकं सतत तुझा 2-3 ट्रॅक ॲट अ टाईम चालू असतात, मी बघतो आणि त्यातनं नेमकं परत चेहऱ्यावर कुठेही न दिसतं ते ट्रॅक कसं काय तू सांभाळते असं हे मला इंटरेस्ट आहे.
थँक्यू सो मच, हे खूप मोठं कॉम्प्लिमेंट आहे खरं तर तुमच्याकडनं माझ्यासाठी. जगण्याची उमेद जी तुमच्यामध्ये आहे ती मला असं वाटतं प्रत्येकाने यु नो ती घ्यायला हवी, तर माणूस कोणत्याही क्षेत्रात सक्सेसफुल होऊ शकतं. सो थँक्यू सो मच सर, मला इतका वेळ दिला त्याच्याबद्दल. आणि पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या अनेकांना तुम्ही काय एक मेसेज द्याल?
प्रत्येकाने एक झाड लावा, एक लावता आलं तर ठीक, 10 लावता आली तर खूप चांगलं, पण दरवर्षी एखादं झाड लावा. कारण खरंच प्रामाणिकपणे विचार करा, आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत ऑक्सिजन घेतो, त्याच्या बदल्यात आपण काय करतो.
सो मुळात झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. 93.5 रेड FM बजाते रहो.